नमस्कार, मी नम्रता कडू. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या विधानावरून गदारोळ झाल्यानं आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. काँग्रेसनं आत्तापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनेकदा अपमान केला असून आपली कृत्य काँग्रेसला लपवता येणार नाहीत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर आंबेडकरांबाबतच्या विधानावरून आज संसदेत गदारोळ झाला त्यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्य विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीच्या वतीनं राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी 12 वाजेपर्यंत अन्य उमेदवारांचा अर्ज दाखल न झाल्यानं राम शिंदे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईत झालेल्या विशेष अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबाबतची चर्चा आज विधान परिषदेत पुढे सुरू झाली. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून विरोधकांनी आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला ब्रिस्बेन इथं झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 150 धावा करणारा ट्रॅव्हिस हेड सामनावीर ठरला. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यानं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही आपण व्यावसायिक T20 क्रिकेट खेळत राहणार असल्याचं अश्विननं जाहीर केलं. आमिर खान निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. हा चित्रपट 97व्या अकादमी पुरस्कारासाठी बेस्ट इंटरनॅशनल फीचर गटामध्ये भारताकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आला होता, मात्र अंतिम 15 चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश होऊ शकला नाही. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 502 अंकांची घसरण होऊन तो 80,182 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीही 137 अंकांनी घसरला आणि 24,199 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.